याच विचारधारणेत मी माझ्या आई वडिलांची, आजी आजोबांची याचा योग्य सेवा केली नाही याबद्दल सदा खेद भासणे याचंच अध्यात्माचे स्वरूप सामावलेले आहे. ही जीवनाची एकलव्य कथा आहे ज्यात दोन दृष्टिकोन सदा वावरत असतात आणि त्याच मार्गे जीवनाला जीवनाचे दिग्दर्शक बनून बसतात. आकाश आणि पातळी काल्पनिक पातळ्या आहेत पण जीवनात त्या पातळ्या सहज आढळून येतात. हीच खेदाची प्रती आहे. सेवा परमो धर्म हेच श्री हनुमान अथवा मारुती चरित्र आहे.